नमस्कार मंडळी, तेजोमय भारत या चॅनलवर मी मित्रा देसाई आपलं स्वागत करते.
सुश्रुत आणि त्याची संहिता या मालिकेच्या पहिल्या भागात आपण बघितलं की कसं कावसजी नावाच्या एका मराठी माणसाचं पुण्यात 1794 साली एका कुंभाराने कृत्रिमरित्या संपूर्ण नाक बदलून टाकलं होतं आणि ते नाक बदलल्याची बातमी द जेंटलमन्स मॅगझिन मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर युरोपमध्ये एकच खळबळ उडाली होती. आता ज्या कुंभारांनी कावसजीचं नाक बसवलं त्याला तर कदाचित कल्पना सुद्धा नसेल की तो जे करतोय त्या प्रक्रियेचं नाव आहे नासिका साधना, म्हणजे संस्कृतमध्ये चक्क चक्क नाकाची पुनर्रचना. किंवा सुश्रुत नावाच्या कोण्या एका माणसानी हे सगळं 2500 वर्षांपूर्वीच लिहून ठेवलंय वगैरे हे त्याला माहीत असायचं काही कारणच नाही हो. असं म्हणतात की जेव्हा सर चार्ल्सनी नाक बसवणाऱ्या कारागिराची चौकशी करवली तेव्हा दूर दूरपर्यंत नाक बसवणारा तेवढा एकच माणूस होता. अहो, कारण हे काही उठसूट कोणीही करू शकत नव्हतं. हे एक वंशपरंपरागत चालत आलेलं कौशल्य होतं जे एका पिढीनी पुढच्या पिढीला शिकवलं होतं. म्हणून तर हे उठसूट कोणीही करू शकत नव्हतं. पण जेव्हा सर चार्ल्सनी दोन इंग्रज डॉक्टरांच्या समोर ही शस्त्रक्रिया करवून घेतली तेव्हा कुठे हे गुपित उघडं पडलं. आणि मग द जेंटलमन्स मॅगझिन मधल्या पत्राद्वारे ते आजच्या भाषेत व्हायरलच झालं म्हणा ना. बरं, आता पत्र म्हटलं की उत्तर आलंच नाही का? तर आता BL नी लिहिलेल्या त्या पत्राला TL नावाच्या कोण्या एका व्यक्तीनी उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर प्रकाशित झालंय 1794 सालच्या द जेंटलमन्स मॅगझिनमध्ये. त्या पत्रात TL म्हणतात की BL चा काहीतरी गैरसमज होतोय, कारण हे जे ऑपरेशन त्यांनी सांगितलंय ते युरोपमध्ये कधीपासून होत आलंय. टालिया कॉटियस हा ग्रँड ड्यूक ऑफ टस्कनीचा सर्जन होता आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलंय द कर्टिस मेम्ब्रिस त्याच्यात नाक, कान आणि ओठ ह्याची शस्त्रक्रिया स्पष्टपणे लिहिलेली आहे. आता तुम्ही जर टालिया कॉटियस हे नाव गुगल केलं तर तुम्हाला माहिती मिळेल ती अशी की हा 1545 ते 1599 सालापर्यंत असलेला एक इटालियन सर्जन होता आणि प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीचं यालाच जनक मानलाय. TL नी त्यांच्या पत्रात दिलेल्या माहितीच्या व्यतिरिक्त जर आपण थोडंसं बघितलं तर असंही कळतं की अलेक्झांडर बेनेडिक्टस यांनी 1497 साली अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्याला म्हणायचं द इटालियन मेथड, जिथे हातावरची त्वचा घेऊन त्या त्वचेचं रोपण केलं जातं. अलेक्झांडर बेनेडिक्टसच्या 50 आधीसुद्धा एका सिसिलियन सर्जन ब्रांका यांनी सुद्धा हा प्रयत्न केला आहे असं म्हणतात. जर पत्रात लिहिल्याप्रमाणे TL चं म्हणणं बरोबर असेल तर अर्थातच ही माहिती 14व्या आणि 15व्या शतकात युरोपमध्ये उपलब्ध होती आणि तिकडचे डॉक्टर्स अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करतच होते. मग त्यासाठी भारताचं किंवा भारतीय ज्ञानाचं आणि तत्वज्ञानाचं कशाला बरं कौतुक करायचंय? पण त्याचं काय ना मंडळी, इथे थोडासा इतिहास जाणून घ्यायची आवश्यकता आहे. ISV 531 ते 578 पहिला खुसरो याचा एक पर्शियन डॉक्टर बुर्जाव भारतात आल्याचे दाखले आहेत आणि त्यांनी इथून बरीच वैद्यकीय पुस्तकं परत नेली. त्यातलं एक पुस्तक होतं चरकसंहिता. या चरकसंहितेचं अब्द आला इब्न बिन अली यांनी 9व्या शतकात अरबिकमध्ये भाषांतर केल्याचे दाखले आहेत. त्याचप्रमाणे इब्न अन नईम या पुस्तकातून आपल्याला माहिती मिळते ती अशी की बारमाकिद याह्या इब्न खालिद यांनी एका भारतीय डॉक्टर मंका यांच्यावरती जबाबदारी सोपवली होती सुश्रुत संहिता थेट संस्कृतमधून अरबिकमध्ये भाषांतर करायची. तसंच इसवी सन 850 एका पर्शियन अरबिक हकीम यांचं पुस्तक आहे किताब फिरदोस अल हकीम, ज्याच्यात त्यांनी चरक आणि सुश्रुत संहितेबद्दल स्पष्ट लिहिलंय. तसंच वाघभट आणि माधवाकारा या दोन भारतीय वैद्यांचं काम स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आता हे इस्लामिक राज्यकर्ते जसे भारतावरती चढाया आणि युद्ध करत होते, तसेच युरोपवर सुद्धा करत होते. मिडल एजेसमध्ये युरोप आणि इस्लामिक राज्यकर्त्यांमध्ये अनेको युद्ध झाले, पण त्या युद्धांच्या निमित्ताने ही माहिती, हे सगळं ज्ञान एके ठिकाणून दुसरीकडे जात होतं. इस्लामिक राज्यात उपलब्ध असलेली माहिती युरोपमध्ये जायचे दोन महत्त्वाचे दुवे होते, ते म्हणजे सिसिली आणि स्पेन या राज्यांमधून. तर त्यांच्या पत्रात टीएल म्हणतात ते बरोबरच आहे, हे ज्ञान 14व्या 15व्या शतकात युरोपमध्ये उपलब्ध होतं. अहो, पण ते 14व्या शतकात युरोपमध्ये उपलब्ध होतं कारण भारताने हे ज्ञान 5व्या, 8व्या, 9व्या, 10व्या शतकातच भारताबाहेर पाठवून दिलं होतं. आता पहा ना, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. अहो, इतका उदात्त विचार जगापुढे ठेवणारा देश भारत आहे. फक्त माझाच, माझ्या घरच्यांचा, माझ्या फायद्याचा इतका संकुचित विचार न करता सर्वांसाठी, सगळ्यांसाठी आनंद, सगळ्यांसाठी आरोग्य, इतका व्यापक विचार भारताने जगापुढे मांडलाय. आध्यात्मिक पायावर भक्कम उभं असलेलं आणि सेवावृत्तीने घडवलेलं हे ज्ञान या ऋषितुल्य लोकांनी अगदी सहज, कसलाही मालकी हक्क न सांगता, गुरुचरणी अर्पण करून टाकलं आणि समाजाला भेट म्हणून देऊन टाकलं. पण कसलाही मालकी हक्क न सांगितल्यामुळे थोडीशी गल्लत झाली बरं का मंडळी. आजच्या या पेटंट्स, ट्रेडमार्क्स आणि कॉपीराईट्सच्या जमान्यात मालकी हक्क नसल्यामुळं कोणीही उठून त्या ज्ञानाचा वापर आणि आर्थिक फायदा करून तर घेतच आहे, पण उलट आपल्यालाच विचारतात की कोण होता हा सुश्रुत, खरंच असं कोणी होता तरी का, तुमच्याकडे काय पुरावा आहे. अजून पुरावा सापडायचा आहे, पण आत्तापर्यंत पाहिलेल्या ऐतिहासिक माहिती हळूहळू त्याच्या पाऊलखुणा दिसायला लागतात. आपण आपली ही शोध मोहीम चालू ठेवणार आहोत सुश्रुत आणि त्याची संहिता भाग 3. आजचा भाग कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं का.